नमस्कार. प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व मतदार बांधवांना नम्र आवाहन. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी आपल्या सेवेत काम करण्यास तयार असलेले नगर अध्यक्षपदासाठी आपले हक्काचे उमेदवार बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे, तसेच नगरसेवक प्रभाग 9 अ साठी वैशाली किशोर कोबर्णे आणि नगरसेवक प्रभाग 9 ब साठी बापूसाहेब तुकाराम मुसमाडे. प्रभाग 9चा चेहरा बदलण्यासाठी आम्हा तिघांना संधी द्या. येत्या शनिवारी 20 डिसेंबर रोजी मतदान यंत्रावरील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा तिघांना विक्रमी मतांनी विजयी करा. आपला पाठिंबा, विश्वास आणि सहकार्य आमच्यासाठी अमूल्य आहे. धन्यवाद.